नमस्कार मित्रांनो, मोबाईलवरीकरिता मी आज आजचा आमचा विषय आहे जातीगत जनगणनेतून वंचितांना हक मिळेल का। भारतात प्रथमच 1931 मध्ये ब्रिटिश सरकारने जातीगत जनगणना केली होती आणि त्या आधारावर आजपर्यंत जातीय आरक्षण दिलेले जात आहे। आधुनिक स्वतंत्र भारतात सामाजिक आर्थिक आणि लोकसंख्या शोधण्यासाठी अनेक वेळा जनगणना करण्यात आली आहेत, मात्र जातीयांच्या आधाराने नागरिकांची मोजणी आजपर्यंत झालेली नाही। आज आमच्यासोबत ह्याच विषयावर चर्चा करण्यासाठी बिंझाने नगर महाविद्यालय नागपूरचे सहयोगी प्रधान पाठक डॉक्टर संदीप तुरुडकर सर दिले आहेत। सर, मोबाईलवर आपलं हार्दिक स्वागत आहे। सर
धन्यवाद। सर
का पाहता की सर जातीगत जनगणनेद्वारे वंचितांना त्यांचे हक मिळेल का, तुम्हाला काय वाटतं? सर
निश्चितपणे मिळेल याबाबत दुमत असण्याचं काहीच कारण नाहीये। आपण एक समजून पण घेतलं पाहिजे की डॉक्टर राम मनोहर लोहियानी सोयमे पिछडा पावे 60% की बात केली उन्होंने भी उस वक्त। आणि लोहियांच्या असणाऱ्या त्याच कालखंडातला जर आज विचार आज आपण बघायला गेलो तर वंचित समूहाच्या जातीय जनगणनेच्या आधारांवर वंचित समूहाला निश्चितपणे फायदा मिळेल हे वास्तव आपण समजून घेतलं पाहिजे। तुमच्या प्रश्नांमधलाच एक महत्वपूर्ण उल्लेख आला की 1931 मध्ये शेवटची जातवार जनगणना झाली आणि ही जातवार जनगणना फार महत्वपूर्ण असणाऱ्या मुद्द्यांकडे लक्ष वेधणारी आहे आणि ते लक्ष या अनुषंगातनं वेधणार आहे की 1931 मध्ये झालेल्या जातवार जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीयांची जी संख्या ती 52% सुनिश्चित करण्यात आली होती। आजचा जर आपण संदर्भ लक्षात घ्यायला लागलो तर आपण एक समजून घेतलं पाहिजे की बिहारमधील आलेली जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीने या असणाऱ्या गोष्टींची स्पष्टपणे पुष्टी केलेली आहे की या देशांमध्ये जवळपास 2633 असणाऱ्या इतर मागासवर्गीय जाती आहेत आणि या जातीगत असणाऱ्या लोकांना मिळालेलं त्या अनुषंगातनं जे प्रतिनिधित्व आहेत की आरक्षित जागांचं प्रमाण आहे ते मात्र तुलनेने कमी आहेत। आणि मग जर आपण विचार करायला लागलो की बा 52% बिहारनी एक वास्तव समोर आणलेला आहे आणि ते वास्तव असं आहे की जवळपास 64% अधिक असणारा समुदाय हा मात्र इतर मागासवर्गीय प्रवर्गांमध्ये मोडणार आहे आणि म्हणून वंचित समूहाच्या प्रश्नांच्या दृष्टिकोनातून आपण या गोष्टींकडे बघितलं पाहिजे। आणि एक गोष्ट आपण स्पष्टपणे सगळ्यांनी लक्षात पण घेतली पाहिजे की सामाजिक जीवनांमध्ये जातीचा असणारा संदर्भ आपल्याला फार महत्वाचा वाटत असतो तर राजकीय प्रक्रियेमध्ये जातीचा संदर्भ अस्पृश्यता म्हणून पाळायला नको। आपण बरेचदा दुहेरी स्वरूपांच्या भूमिका घेतो आणि सामाजिक जीवन आणि राजकीय जीवनाला विभक्त करण्याचा प्रयत्न करतो। म्हणजे राजकीय क्षेत्रांमध्ये असणारे सगळे राजकीय पक्ष तावातावाने जातीच्या असणाऱ्या डिकास्टच्या अनुषंगातून आपली मांडणी करतात पण सामाजिक रचनांमध्ये मात्र जातीचा संदर्भ रेटून धरताना आपल्याला दिसतात। सर्वसामान्य व्यक्ती म्हणून, अभ्यासक म्हणून, विद्यार्थी म्हणून आणि समाज जीवनाचा घटक म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे की भारतातील असणारं जातवार जे काही वास्तव आहे ते जातवार वास्तव सामाजिक दृष्टिकोनातून जितकं आपण समजून घेऊ तितकंच ते राजकीय दृष्टिकोनातून जर समजून घेतलं तर मला असं वाटतं की प्रश्नांचे विवादाचे असणारे जे काही कोण आहे ते कोण निर्माण होण्याची शक्यता कमी होऊ शकेल।
सर का पाहता की बिहारने 2 ऑक्टोबरला जातीगत जनगणने पूर्ण केली आणि अनेकही राज्य सर याच्यासाठी प्रयत्न करून राहिले, सर का वाटते सर की देशामध्ये जे भी सत्ता आहे याच्या जो निवडणूक याचे जो प्रक्रिया जो आहे जातीगत जनगणनेची हे केंद्रानं राबवली पाहिजे या राज्यानं? सर
नाही, साधारणपणे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की मुळातूनच हा प्रश्न हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतला असणारा प्रश्न आहे, तो काही राज्याच्या पातळीवरचा असणारा प्रश्न नाही। संविधानिक ज्या तरतुदी आहेत त्या परिपूर्ण केंद्र सरकारच्या दृष्टिकोनात नाही आणि म्हणून ज्यावेळेला 2001 कालखंडानंतरही भारतामध्ये ज्यावेळेला चर्चा सुरू झाली की जातवार जनगणना व्हायला पाहिजे तर आपण 2011 कालखंडांमध्ये झालेलं जे काही सर्वेक्षण आहे त्याच्याकडे जर आपण जायला लागलो ज्याचा अहवाल प्रकाशित करता नाही आला तो राजकीय दृष्टिकोनातून करता येत नाही आपण समजून घेतलं पाहिजे। पण राजकीय असणारी इच्छाशक्ती मात्र या ठिकाणांमध्ये दाखवण्याची गरज आहे. मुळातूनच राज्यांनी केलेली कृती ही काही घटनात्मक प्रक्रियेच्या पलीकडे असं नाहीये. तर राज्य सरकारांच्या दृष्टिकोनातून हा असणारा विचार फार महत्वाचा आहे की बा जी कुचम म्हणा साधारणपणे एका असणाऱ्या काय म्हणून आपण कट ऑफ लाईनवर आपण आणून ठेवलेली आहे आणि त्यामुळे समस्त असणाऱ्या वर्गांना किंवा ज्या वर्गांचं जसं प्रतिनिधित्व असायला पाहिजे किंवा आरक्षित गटांमध्ये ती संख्या मोडणारी असेल तर त्यांना त्याचा असणारा लाभ मिळत नाही हे आपण एकदा लक्षात घेतलं पाहिजे. खरं तर आपण सगळ्यांनीच जातीगत असणारे जे दृष्टिकोन आहे ते सगळ्यांनी मात्र स्वच्छ करून नीटनेटके करून आपण या प्रश्नांकडे बघितलं पाहिजे. सवर्णांनी आणि बहुजनांनी अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारचा वेगवेगळा विचार न करता आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की या समुदायांमध्ये किंवा या देशामध्ये ज्या समूहांची असणारी संख्या आपल्याला दिसते आणि हा वर्ग जर आरक्षित घटकातून उन्नती करू पाहत असेल आणि होते आहे म्हणूनच त्या बाबतीतील असणारा भाग आज सगळ्याच राज्याच्या पातळीवर आपल्याला काम करताना दिसतोय. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे एक असणारा अभ्यासक आणि संशोधक म्हणून की केंद्र सरकारच्या पुढाकारानेच हा असणारा प्रश्न निकालात निघाला पाहिजे आणि राज्यांनी मात्र आपल्या बाजूने जो काही दाब आहे दबाव आहे तो निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून त्याचा विचार करावा. पण राज्यांनी मात्र आपले असणारे अहवाल केंद्राने स्वीकारलेच पाहिजेत किंवा केंद्र सरकारच्या वर दबाव टाकून आपण पारितच करून घेतले पाहिजेत अशा प्रकारची इच्छा न बाळगता संवैधानिक मार्गातून आणि आजच्या काळातला जर आपण विचार करायला लागलो तर राज्यकर्त्यांना ही गोष्ट लक्षात घ्यावी लागते की आता तुम्हाला वंचित समूहांना किंवा इतर मागासवर्गीय वर्गांना जास्त दिवस दडपून ठेवता येत नाही. त्यांच्या इच्छेचा आणि भावनांचा आदर करून तुम्हाला ती आरक्षित असणारी जी सीमा आहे ती वाढवणे हाच त्याच्यावरचा असणारा सगळ्यात चांगला पर्याय असणार आहे.
जी सर. तर बरेचसे लोक म्हणतात की कथेवर त्यांच्या वर्गातली जो लोकांचा कब्जा आहे असे म्हटले जात आहे आणि संख्या कमी असल्यावरही सांगितले जाते की त्यांचं प्रतिनिधित्व आहे. तर याला कसं पाहता?
बघा की या बाबतीमध्ये ज्या धारणा तयार झालेल्या आहेत त्या भारतीय सामाजिक रचनेतून आणि राजकीय रचनेतून आलेल्या हे आपण समजून घेतलं पाहिजे. 1976 मध्ये केरळ राज्य विरुद्ध NM थॉमस अशा प्रकारचा असणारा खटला गाजला गेला होता आणि 1976 खटल्यामध्ये कृष्ण अय्यर नंतरच्या कालखंडांमधलं त्यांचं नाव तुम्हाला कदाचित माहिती असेल यांनी मात्र निर्णय देत असताना असं म्हटलेलं होतं की ज्या आरक्षित गटातल्या जाती आहेत प्रबळ जाती आहेत त्या प्रबळ जाती इतर असणाऱ्या समूहांना समोर येऊ देत नाहीत आणि म्हणून पोट जातींचं आरक्षण किंवा उप आरक्षणाचा असणारा भाग निर्माण केला गेला पाहिजे. आपण या प्रश्नांचा तळ भारतीय संदर्भांमध्ये समजून घेतला पाहिजे. मुळातूनच अशा प्रकारची विवादास्पद प्रश्न निर्माण करणं म्हणजे खरं तर न्यायपालिकेच्या पातळीवर घडायला नाही पाहिजे. पण ज्यावेळेला अशा पद्धतीने घडतात त्यावेळेला आपण एक बाजू लक्षात घेतली पाहिजे की त्यांची दृष्टिकोन नेमकी कशा. न्याय संस्थांमध्ये बसलेली व्यक्ती सुद्धा माणसं आहेत आणि म्हणून ते आपापल्या दृष्टिकोनातून विचार करण्याचा प्रयत्न करतात. 2004 आंध्र प्रदेशच्या बाबतीमध्ये सुद्धा अशा प्रकारचा निर्णय म्हणजे अशा प्रकारची स्थिती ज्याला उद्भवल्या गेली त्याला माजी न्यायमूर्ती रामचंद्र राजू यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग बसवण्यात आलेला होता आणि या आयोगाने अनुसूचित जातीच्या संदर्भांमध्ये शिफारस केलेली होती की 15% जो कोटा आहे तो अब कड या श्रेणीमध्ये विभागण्यात यावा. मुळातूनच अशा प्रकारची वर्गवारी करणं हे घटनात्मक तरतुदीच्या दृष्टिकोनातूनही योग्य नाही आणि जाती पोटजातीचे असणारे जे संघर्ष बिंदू आहेत ते संघर्ष बिंदू जर एरणीवर यायला लागले तर राजकीय पक्षांना त्याची अडचण जाणवेल. राजनाथ सिंहाच्या कालखंडांमध्ये अशा प्रकारचा प्रयोग करण्यात आलेला होता आणि मग अंतर्गत भारतीय जनता पक्षांमध्ये धुसफूस वाढायला लागलेली होती आणि म्हणून अटल बिहारी वाजपेयी या प्रश्नांच्या बाबतीमध्ये निर्णय घेत असताना त्याला शांत ठेवण्याचा किंवा त्याला तसं संस्थगित ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता. हे जर आपण लक्षात घेतलं तर सध्याच्या कालखंडांमध्ये एका बाजूला आरक्षित गटातील असणारी समय सीमा काय असावी त्याचं असणारी टक्केवारी काय असावी हा एक प्रश्न आणि दुसऱ्या बाजूला उपजातीचे असणारे आरक्षित असणारे प्रश्न एकाच वेळेला समोर आणून आपण राजकीय दृष्टिकोनातून एक वेगळ्या प्रकारचा खेळ खेळतो हे आपण समजून घेतलं पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की सामाजिक रचनांमध्ये सर्वसामान्य माणसांनी हा तुलनात्मक दृष्टिकोन समजून घेण्याची आजच्या कालखंडांमध्ये मोठी गरज आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या गोष्टीला बळी पडण्यापेक्षा आरक्षित असणाऱ्या गटांची तरतूद कशी भक्कम करता येईल या बाबतीतला असणारा विचार सर्वसामान्य परिप्रेक्ष्यांमध्ये व्हायला पाहिजे.
सर का पाहता की सत्ता असो या विपक्ष असो 2024 कालखंडात सर विरोधी पक्षांनी जातिगत जनगणना करण्याचे आश्वासन दिले आहे. सर 2024 चुनाव आणि हे आश्वासन कसं पाहत असाल आणि संघ याचे आम्हाला याच्यासोबत थोडस संक्षेप मध्ये याचे भी उत्तर सबूत द्या की सर जातिगत जनगणनेमुळे सर प्रतिनिधित्व करण्याची जो जनजातीय पद्धती आहे त्याचं सर काय एक स्वरूप समाजामध्ये घडायला हवं या पाहायला दिसतं आपल्याला.
नाही साधारणपणे दुसऱ्या प्रश्नाचं पहिल्यांदा मी उत्तर देतो आणि ते उत्तर इतकं सोपं आणि सरळ आहे की एका परीने जर समजा 27% आरक्षण समजा 64% गेलं किंवा 52% गेलं किंवा 50% गेलं तर स्वाभाविकपणे जनतेतील असणारे जे काही प्रतिनिधित्व इतर मागासवर्गीयांचे असेल अनुसूचित जातीचे जनजातीचे असेल हे प्रतिनिधित्व निश्चितपणे वाढेल आणि प्रतिनिधित्व केवळ प्रबळ जातीतून येणारे राहणार नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे. कारण एका बाजूला प्रबळ जातीची मोठ बांधण्याचा प्रयत्न ज्याला वेगवेगळे राजकीय पक्ष करतात तर कुठला तरी एक राजकीय पक्ष त्याच्यातील असणाऱ्या वगळल्या गेलेल्या जातींना घेऊन सुद्धा समोर येण्याचा प्रयत्न करतो आणि भारताचं राजकारण आपण सध्याच्या कालखंडात हे समजून घेतलं पाहिजे आणि कर्नाटक हे त्याचं अलीकडचं फार चांगलं उदाहरण आहे. वगळल्या गेलेल्या जातींना घेऊन तिथला जो काही प्रयोग अलीकडे झाला आणि सत्ता परिवर्तन घडल्या गेलं तर आपल्याला लक्षात येईल की त्यांच्या प्रतिनिधित्वांची तरतूद वाढल्यानंतर त्यांच्यामध्ये जो काही आत्मविश्वास निर्माण होतो हा आत्मविश्वास राजकीय दृष्टिकोनातून मात्र अतिशय चांगला असंही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या वादाचे प्रश्न कसे आहेत तर आपल्याकडे धर्म आहे भाषा आहे जात आहे प्रांत आहेत या वादांच्या प्रश्नांवर आपण या सगळ्या गोष्टींची सरमिसळ करत असतो. एकदा का आपण जात वास्तव लक्षात घेतलं तर आपल्याला हे लक्षात येईल की या जातीतीलच असणारे अनेक चांगले प्रतिनिधी राजकीय प्रक्रियेमध्ये येतील आणि समुदायाच्या उत्थानाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतील हा असणारं त्याचं एक सोपं साधं सरळ उत्तर असणार आहे. पहिला जो प्रश्न आहे की 2024 निवडणुकांकडे आपण कसं बघूयात त्या बघत असताना विरोधी पक्षांचा दृष्टिकोन आणि सत्ताधाऱ्यांचा असणारा दृष्टिकोन आपण कसं समजून घेऊया तर एक लक्षात घेतलं पाहिजे की सत्तात्मक राजकारणामध्ये प्रत्येक घटक आपापल्या परीने कुठल्या तरी मुद्द्यांना समोर आणून राजकारण करण्याचा प्रयत्न करतात. त्याचं कुणी सुटलेलं नाहीये. कुणीतरी धर्माचा असणारा वापर करतात कुणी आर्थिकतेचा वापर करतात कुणी जातीगत असणाऱ्या गोष्टींचा वापर करतात कोणी छोट्या असणाऱ्या राज्यांच्या निर्मितीच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतात त्या समूहवादांचं असणारं राजकारण स्थानिक ठिकाणांमध्ये घडताना आपल्याला दिसतं. आणि म्हणून 2024 निवडणुकीमध्ये आता केंद्रस्थानी जे काही मुद्दे राहणार आहेत त्या मुद्द्यांमध्ये मात्र हे सध्याच असणारं जातीगत आरक्षणाचा जो काही भाग आहे किंवा वाढलेल्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये जे सूचक पद्धतीने जी काही बिहारची जात जनगणना आलेली आहे त्याला मात्र वगळून कुठल्याच राजकीय पक्षाला आपला निर्णय घेता येणार नाही. भले तुम्ही राजकीय असणारी टीका करू शकणार परंतु ही टीका करत असताना जातीगत असणारं जे राजकारण आहे किंवा त्यांची असणारी जी संख्या एरणीवर आलेली आहे स्पष्टपणे बाहेर आलेली आहे ती एरणीवर आलेली संख्या आता तुम्हाला दडपून टाकता येणार नाही. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की जातीला उपजातीचा संघर्षांमध्ये उभं करून तुम्ही मात्र वेगळे असणारे खेळ खेळू शकत नाहीत ते यासाठी खेळू शकत नाही कारण आता मात्र तुम्हाला पहिल्यांदा मुख्य जातीच्या असणाऱ्या आरक्षित गटाचा निर्णय घ्यावा लागणार आहे आणि तो केंद्र सरकारलाच घ्यावा लागणार आहे. आणि सध्याच्या काळामध्ये सध्याचा जो विरोधी पक्ष आहे ज्याला इंडिया असं नाव दिल्या गेलेलं आहे त्यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडलेली आहे की आमचा पक्ष जर सत्तेवर आला तर या बाबतीतील असणारी जी काही प्रक्रिया ती राबवेल आणि यथोचित असणारं प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला जाईल. सत्ताधाऱ्यांच्या बाजूने थोडीशी अडचण आपल्याला आपण ही राजकीय दृष्टिकोनातून लक्षात घेतो कारण की त्यांची मुद्दे मात्र वेगळी आहेत पण आपण धर्म आणि जात या असणाऱ्या याच्या संदर्भांमध्ये ज्याला आपण वावरतो त्यावेळेला मुळातूनच जातीच्या समुच्चयातून असणारी धर्म रचना ज्याला आपण भारतासारख्या देशांमध्ये त्याला जातीला बघून देशातला असणारा सामाजिक आणि राजकीय ताणीबाणी तुम्हाला मात्र रेकून नेता येत नाही किंवा तुम्हाला ठरवता येत नाही आपण लक्षात जर घेतलं तर मध्यवर्ती स्थानांमध्ये आता जातीय आरक्षण आलेलं आहे आणि त्याची टक्केवारी वाढणार आणि लोयांच्या दृष्टिकोनातून असणारा सौम्य पिछडा पावे 60% त्यांचं जे काही असणारा भाग होता त्यात महिला पण होत्या या सगळ्यांचं एकत्रीकरण जर आपण केलं तर बिहारचं असणारं स्वरूप आणि भारतातील मध्यवर्ती असणारं विरोधी पक्षांचं असणारं राजकीय स्वरूप आज त्या गोष्टीकडे अंगुली निर्देश करत असताना आपल्याला दिसून येत.
जी सर, हे होते आज जातीगण जनगणनेतून वंचिताला हक मिळेल का ह्या विषयावर डॉक्टर संजय तुरुळकर सरांनी मोबाईल वाणी सोबत जुळून आपली प्रतिक्रिया ह्या विषयावर आमच्या सोबत मांडली. संदीप सर, मोबाईलने समय दिला त्याच्याबद्दल लगेच आभार.
धन्यवाद सर, खूप खूप तुमचे पण आभार सर.
सर, मोबाईल आणि करत आम्ही येऊ काही. धन्यवाद.